आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची उद्या मुंबईत भेट. 2025-26 हंगामात फेब्रुवारीपर्यंत एकूण 201,547 टन साखर निर्यात. गोव्याच्या आरपोरा नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा. आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आजपासून 3 दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे. उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेष कर्मी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मॅक्रॉ यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत. नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण मोदी यांनी मॅक्रॉ यांना दिलंय. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर ईशान्येकडची राज्य आणि नक्षलग्रस्त भागातल्या हिंसाचारात 80% घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. हे प्रदेश लवकरच हिंसामुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते आज नवी दिल्ली इथं दिल्ली पोलीस दलाच्या 79 स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
माओवादी आतंकवाद हमेशा से देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ी चुनौती माना जाता था, मगर मुझे दिल्ली की जनता के माध्यम से देश को बताते हुए हर्ष हो रहा है कि हम माओवादी क्षेत्रों को हमेशा के लिए नक्सलवाद से मुक्त करने के बहुत नजदीक हैं. मैं देश की जनता को फिर से एक बार विश्वास दिलाना चाहता हूं, 31/3/2026 को पूरे देश को हम माओवादी हिंसा से मुक्त करने में सफल होंगे.
2025-26 हंगामात फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतानं एकूण 201,547 टन साखर निर्यात केली असून यापैकी सर्वात जास्त निर्यात संयुक्त अरब अमिरातींमध्ये झाल्याचं अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलंय. केंद्र सरकारनं 2025-26 या विपणन हंगामासाठी एकूण 20 लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली असून यात नुकत्याच मंजूर झालेल्या अतिरिक्त 5 लाख टनांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात युएई खालोखाल अफगाणिस्तान जिबुती आणि भूतान या देशांना सर्वाधिक साखर निर्यात झाल्याचं यात म्हटलंय. येत्या सप्टेंबरमध्ये संपत असलेल्या 2025-26 विपणन हंगामात इथेनॉलसाठी होणारा वापर वगळता भारताच्या साखर उत्पादनात 13% वाढ होईल आणि ते 2,96,00,000 टनवर पोहोचेल असा अंदाज यात वर्तवलाय. नवी दिल्ली इथं आजपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 सुरू होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद प्रथमच विकसनशील देशात होतीये. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100% जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं असून 2,00,000 जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर 20% जास्त देशांचे नेते आणि 45% जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या चर्चासत्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी सहभागी होतील. भारताकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचं कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोत्तम क्षमता असून नवोन्मेषाला वाव देण्यासाठी भारतानं अतिरेकी नियमन टाळण्याचं धोरण स्वीकारलंय असं केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं एआय इम्पॅक्ट परिषदेतल्या चर्चासत्रात बोलत होते. जागतिक एआय क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी भारताकडे वेग आणि व्याप्ती हे घटक असल्याचं ते यावेळी म्हणाले. या परिषदेत आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे एक विशेष सत्र आयोजित केलंय. यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या संधी, कौशल्य विकास, डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जानेवारी 2026 एक 1.81% राहिला. अन्नपदार्थ, इतर वस्तू आणि कारखान्यात तयार होणारी इतर उत्पादनं याच्या दरात वाढ झाल्यानं हा परिणाम झालाय. डिसेंबर 2025 हा दर 83% इतका होता, तर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तो 2.51% इतका होता. केंद्रीय उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोव्याच्या आरपोरा नाईट क्लब मधल्या आग प्रकरणातल्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं दिलाय. या दुर्घटनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांचं हनन झाल्याचं न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठानं म्हटलंय. गेल्या डिसेंबरमध्ये आरपुरातल्या बर्च बाय रोमिओ लेन या नाईटक्लबमध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. प्रार्थनास्थळांवर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी 9 न्यायाधीशांच्या संविधान पीठासमोर येत्या 7 एप्रिलपासून सुरू होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधातल्या पुनर्विचार याचिकेचाही यात समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या पीठानं हा निर्णय दिला. ही सुनावणी 22 एप्रिल रोजी संपेल. सर्व याचिकाकर्त्यांनी 14 मार्चपर्यंत आपलं म्हणणं सादर करावं असं न्यायालयानं म्हटलंय. शबरीमाला प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर 7 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान सुनावणी होईल. या याचिकेला विरोध करणाऱ्या याचिकांवर 14 ते 16 एप्रिल दरम्यान सुनावणी होईल. त्यावर काही हरकती असतील तर 21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी होईल आणि 22 एप्रिल रोजी अंतिम निर्णय दिला जाईल असं न्यायालयानं म्हटलंय. भारत आणि पोर्तुगीज सरकारमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार मुदतपूर्व सुटका मिळावी यासाठी कुख्यात दहशतवादी अबू सालेम यानं दाखल केलेला अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सालेम याला टाळा कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. तुरुंगात चांगल्या वर्तणुकीबद्दल 25 वर्ष कैदेतून सूट मिळावी अशी विनंती करणारा अर्ज सालेम यानं दाखल केला होता. हा अर्ज मंजूर झाला तर तो मुदतपूर्व सुटकेसाठी पात्र ठरेल. पोर्तुगीज सरकारबरोबर झालेल्या प्रत्यार्पण करारात 25 वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सालेम याची सुटका करावी लागेल असं नमूद होतं. सालेम गेली 25 वर्ष कोठडीत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला, मात्र सालेम याच्या कोठडीची 25 वर्ष अद्याप पूर्ण झाली नाहीत असा युक्तिवाद सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळला, मात्र त्याला उच्च न्यायालयात दाद मागता येईल असं स्पष्ट केलंय. सोलापूर शहरात आज पहाटे एका स्कूटरला एका वाहनानं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातल्या नान्होरी गावात काल बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला. वनविभागाच्या पथकानं या बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडून दिलं. भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकची सुरुवात उद्यापासून मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्डमध्ये होणार आहे. 3 दिवस होणाऱ्या या परिषदेसाठी देशाचे 2 अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या हस्ते या दोन्ही अंतराळवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था, सामाजिक क्षेत्रातले नेते, उद्योग क्षेत्रातले शाश्वतता तज्ज्ञ एकत्रित येणार असून भारत आणि ग्लोबल साऊथसाठी हवामान विषयक उपायांवर यावेळी चर्चा होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची उद्या मुंबईत भेट. 2025-26 हंगामात फेब्रुवारीपर्यंत 201,547 टन साखर निर्यात. गोव्याच्या आरपोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.